भाग दहावा दहा आज्ञा निर्गम याना विसवा अध्याय आणि एक ते सतरा वचन। देवन जो नियम मोशेला दिना तो चांगला असणार, जो कोणी त्यांना नियम पाळता देव त्याला आशीर्वाद देता। देवना नियम असा, आपल्याला एकच देवर प्रेम करायला पाहिजे, फक्त त्यांनीच पूजा आणि त्यांनीच आज्ञा पाळाले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही मूर्तीनी पाया पडाला ना पाहिजे। देवना नाव मनपाईत लेवाला पाहिजे। प्रत्येक आठवड्याम एक दिवस तरी आपण देवनीसाठी देवाला पाहिजे आणि देवनी प्रार्थना करायला पाहिजे। बायका पोरसला आई वडिलासला प्रत्येकनं आपण मान राखायला पाहिजे। खून करू नको, व्यभिचार करू नको, खोटं बोलू नको, दुसऱ्यासला फसू नको, चोरी करू नको, दुसऱ्यासनी वस्तूवर मन लावू नको। Thank you.